आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी होर्मुज सामुद्र धुनी पार करून मुंबईच्या दिशेने रवाना। अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळत आखाती देशातील अमेरिका आणि इस्रायलच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इराणचा इशारा। पुद्दुचेरी आणि चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला। आणि नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सानवी 44,000 टन एलपीजी घेऊन होर्मुज सामुद्र धुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे। इराणनं होर्मुजच्या सामुद्र धुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे। युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होर्मुजच्या सामुद्र धुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे। समुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जगविक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत। या जहाजांना समुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या सुरू असलेल्या संघर्षाचा भारताने धैर्यानं सामना केला आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं। ते आज आयआयएम रायपूरच्या दीक्षांत समारंभात बोलत होते। पश्चिम आशियातल्या सुरू असलेला संघर्ष आणि त्याचे व्यापक आर्थिक परिणाम यांचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केलं। वाढत्या अशांत जागतिक वातावरणातही भारतानं देशांतर्गत आणि बाह्य दोन्ही आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे असं ते म्हणाले। संपूर्ण देशभरात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोलचा साठा आणि गॅसची अनावश्यक नोंदणी करू नये असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे। गॅसच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्व एलपीजी गॅस वितरकांकडे 5 किलो वजनाच्या गॅसचे सिलेंडर उपलब्ध असून कोणत्याही ओळखपत्राच्या आधारे वास्तव्याचा पुरावा न देता ते खरेदी करता येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। गॅसच्या नोंदणीमध्ये 95% वाढ झाली असून काल 51 लाख घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर पुरवण्यात आल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे। गेल्या महिन्यात 3.5 लाख पीएनजी गॅस जोडणी करण्यात आली असून नागरिकांना इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असल्याचंही पेट्रोलियम मंत्रालयानं सांगितलं आहे। पश्चिम आशियामधला संघर्ष सातत्यानं वाढत असून अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला आहे। आपल्याला हा प्रस्ताव अमान्य असल्याचं इराणनं हल्ला अधिक तीव्र करत दाखवून दिलं। जोपर्यंत आपल्या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लष्करी कारवाया सुरूच ठेवण्याचा निर्धारही इराणनं व्यक्त केला आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्यानं देखील इराणच्या हद्दीत नव्यानं हल्ले करून दबाव कायम ठेवला आहे। इराणमध्ये महत्वाच्या पायाभूत सुविधा असलेल्या भागात आणखी जीवितहानी झाल्याचं इराणनं म्हटलं आहे। अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित आखाती देशातील पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इशारा इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम जोल्फघारी यांनी दिला आहे। त्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान सकाळी दुबईमध्ये हवाई हल्ल्यांच्या वेळी उडालेल्या घटकांचा काही भाग इमारतींवर आदळला त्यामुळे इमारतीच्या दर्शनी भागाचं मर्यादित नुकसान झालं, परंतु कोणतीही जीवितहानी किंवा आग लागली नाही। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की अमेरिकन लष्करी विमानं पाडल्याने इराणसोबतच्या राजनैतिक संबंधांवर परिणाम होणार नाही, तसंच इराणसोबतची चर्चाही सुरू राहील। इराणने अमेरिकेचं 2 आसनी F-15E लढाऊ विमान पाडलं तर 1 A-10 विमान लक्ष्यभेद झाल्यानंतर कुवेतवर कोसळलं। 2 वैमानिकांना वाचवण्यात यश आलं आहे तर 3रा अद्याप बेपत्ता असून इराणी सैन्य शोध मोहीम राबवत आहे। तेलाच्या पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याच्या शक्यतेनं जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। येत्या काही आठवड्यात अमेरिका इराणवरील हल्ले सुरूच ठेवेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर ही घडामोड झाली। कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 11.4% वाढ होऊन ते 111 अमेरिकन डॉलर्स आणि 54 सेंट्स प्रति बॅरलवर पोहोचल्याचं WTI अर्थात वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटने जाहीर केलं. त्यानंतर हे दर 109 अमेरिकन डॉलर्स आणि 3 सेंट्स प्रति बॅरलवर स्थिरावले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तिरुवल्ला इथं आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. महिला सबलीकरण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मुख्य ध्येय असून सरकारच्या अनेक धोरणांमुळे महिलांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे असं ते यावेळी म्हणाले. केरळमध्ये ऐतिहासिक सत्ता परिवर्तन होणार असून राज्यात सर्वत्र जनतेचा रालोआवरचा विश्वास दिसून येत आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आघाड्यांवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अल्पुझा, इडुक्की आणि एर्णाकुळम इथं सभा घेतल्या. यावेळी त्यांनी डाव्या आघाडीवर आणि रालोआवर टीका केली. या निवडणुकीनंतर डाव्या लोकशाही आघाडीची प्रासंगिकता संपुष्टात येणार असून UDF केरळमध्ये खराखुरा बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे असं गांधी म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस MA बेबी आणि सुभाषिनी अली यांनीही डाव्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध मतदारसंघात सभा घेतल्या. माकप कुणाचंही लांगून चालन करत नसून अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी काम करतं असं बेबी यावेळी म्हणाले. केरळमध्ये आज सर्व पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनीही विविध ठिकाणी सभा घेतल्या. पुदुच्चेरीसह पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आसाममध्येही आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते जाहीर सभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तमिळनाडूमध्ये चेन्नई इथं प्रचारसभा घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममध्ये प्रचारसभा घेतली. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 4,660 अधिक सहाय्यक मतदान केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 1,200 अधिक आहे अशा ठिकाणी सहाय्यक मतदारसंघ स्थापन केले जाणार आहेत. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये येत्या 9 एप्रिलला, तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं कार विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आठवून हे सर्वजण निघालेले असताना मंगल कार्यालयाजवळच्या शेतातल्या विहिरीत त्यांची कार कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाला दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसंच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेला कारणीभूत असलेली विहीर तातडीनं बुजवण्याचे निर्देश नगरपालिकेला दिल्याचं महाजन यांनी सांगितलं. धुळे इथं सुरत नागपूर महामार्गावर आज दुपारी क्रुझरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा राजस्थान रॉयल्सनं 7 षटकात एका गड्याच्या बदल्यात 74 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी आज दुपारी दिल्लीत झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं LPG वाहक जहाज ग्रीन सानवी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना. अमेरिकेनं दिलेल्या 48 तासांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळत आखाती देशातील अमेरिका आणि इस्रायलच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इराणचा इशारा. पुद्दुचेरी आणि 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. आणि नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.